चला दुसऱ्यांदा भारत आणि मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर. संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. हाय, कोण बोलताय?
वर्धन बोलतोय.
वर्धन, काय करतोस तू?
आता बीई पास आउट झालोय.
बीई?
हो, बीई.
अरे वा, परफेक्ट माणूस, परफेक्ट माणूस. कसलं बीई केलंस तू?
एएनटीसी.
अरे लावली, सकाळी सकाळी माझा फोन पाण्यात पडला, तो बुडाला, तो लगेच मी काढला. पण आता टचस्क्रीन चालत नाहीये, काय करू?
जर त्यात मॉइश्चर झाला असेल तर एक अर्धा किलो तांदूळ घे आणि त्या तांदळात ठेव. त्याच्यामुळे तुझं मोबाईल मध्ये मॉइश्चर झाले ते ऍब्झॉर्ब होईल. जर समजा ते मॉइश्चरमुळे तुझं टचपॅड चालत नसेल तर ते चालू होऊन जाईल. पण जर मेजर प्रॉब्लेम झाला असेल तर मग रिपेअरच करावं लागेल, टचपॅडच बदलावं लागेल.
अच्छा बरं, किती शिट्ट्या देऊ मग ते भातात ठेवून?
एक दिवस ठेवलं तरी चालेल.
दिवसभर शिट्ट्या?
नाही, शिट्टे नाही रे, फक्त तांदूळ.
हो रे, गंमत करतोय मी. पण बरोबर आहे, मी ऑनलाईन सुद्धा सर्च केलं तर ते असंच म्हणतात की चक्क तुम्ही तांदूळ एका एअरटाईट पाऊच मध्ये किंवा कंटेनर मध्ये ठेवा, त्यात फोन ठेवा, आत घुसवून मध्ये आत पुरून ठेवा त्याला.
हो,
तू ट्राय केलंयस?
ट्राय नाही केलं, पण माझ्या जुन्या फोन तर चालू होतं, तर ते चालू झालं परत, म्हणजे
तू
2 वर्षापूर्वी.
आहेस कुठे तू आता?
मी पुण्यात.
कुठे? पुण्यात
सिंहगड रोड.
अरे इकडे केके मार्केटच्या जवळ नाहीयेस?
हो, माहिती मला केके मार्केट.
नाही, पण जवळपास असता असता तू घेऊन आला असतास ना तांदूळ?
ओके, येऊ का घेऊन मी?
किती वेळ लागेल तुला यायला?
1 ते 2 तास लागतील मला.
पण दुसरं काय काम धंदा नाहीये ना तुला?
आहे ना, पण त्यात पण टाइम काढून येतो.
नको, राहू दे राहू दे, तू नुकताच बीई पास झालायस, अवघड दिवस आहेत तुझे.
हो
येस मित्रा, बट थँक्स अ लॉट फॉर कॉलिंग.
ओके ओके, थँक्यू सो मच. रेड मजा तर संग्राम बोलतो, पुणेकर बोलतो.
9:24 ऑन द क्लॉक, कमिंग अप इन जस्ट अ बिट, सुपर हिट गाणं.
एक कुड़ी जिदा नाम हो.
मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.